डायरेक्टर्स डायरी 13 जुलैसाठी. सकाळ मधुरांगणच्या वतीनं आयोजित ताणतणावाचं व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावरील परिसंवादाचं सूत्रसंचालन करण्याची संधी काही दिवसांपूर्वीच मला मिळाली. या परिसंवादामध्ये अनेक मान्यवर व्यक्त्यांच्या मध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीयुत विश्वास नांगरे पाटील हेही सहभागी झाले होते. अतिशय तडफदार, कर्तव्यदक्ष अधिकारी याबरोबरच उत्तम वक्ते म्हणूनही नांगरे पाटील सुप्रसिद्ध आहेत. भाषणामध्ये शेरो शायरीचा अंतर्भाव हे त्यांच्या वक्तृत्व शैलीचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आपण एका अगदी लहान खेडेगावातून आलेलो आहोत आणि आपलं कुटुंब हे 30-40 माणसांचं म्हणजे खऱ्या अर्थानं एकत्र कुटुंब आहे असं सांगून नांगरे पाटील यांनी आपलं नाव विश्वास का ठेवलं याची एक मजेदार गोष्ट सर्व श्रोत्यांना सांगितली. ते म्हणाले की त्यांच्या आईला लागोपाठ मुलीच होत होत्या. ज्यावेळी नांगरे पाटलांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई गरोदर होती त्यावेळी जर मुलगा झाला नसता तर नांगरे पाटलांच्या वडिलांनी नक्कीच दुसरं लग्न करण्याची तयारी चालवलेली होती. नांगरे पाटलांच्या आई या आपल्या गावातल्या देवतेकडे गेल्या आणि त्यांनी देवाला विनवणी केली की आता यावेळी मला मुलगाच होईल असा तू मला विश्वास दे. आईची प्रार्थना परमेश्वरानं ऐकली आणि मुलगा झाला आणि म्हणून माझं नाव विश्वास ठेवलं असं नांगरे पाटलांनी सर्वांना सांगितलं. सर्व श्रोत्यांना या घटनेचं खूप अप्रूप वाटलं. त्यांच्या आईनं देवाजवळ विश्वास मागितला आणि तो त्या माऊलीला मिळाला एका धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्याच्या रूपानं. आणि श्रोते हो, गंमत अशी की नांगरे पाटील आज असंख्य पीडितांचा विश्वास बनून राहिलेले आहेत. आपल्याला नक्की न्याय मिळेल या आशेनं आणि खात्रीनं बारीक सारीक तक्रारी घेऊन ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागलेली असते आणि तेही जातीनं प्रत्येक प्रकरणात लक्ष घालून योग्य ते उपाय योजत असतात. श्रोते हो, आज आपल्या सर्वांनाच अशा निस्वार्थी कर्तव्यदक्ष प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची नितांत जरूर आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. सत्याची बाजू घेणारं निरपराध माणसाला न्याय मिळून देणारं कुणी राहिलेलंच नाही आहे. पैसा आणि दंडुक्याच्या जोरावर अनेकांची मुस्कटदाबी केली जात आहे. कुणी कोणाला जुमानतच नाही आहे. अशा परिस्थितीत विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखे अधिकारी सामान्य माणसाला देव माणूस न वाटले तरच नवल नाही का? कोणतंही राजकारण न आणता शासनानंही अशा अधिकाऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहायला हवं, म्हणजे मग त्या अधिकाऱ्याच्या अंगी 10 हत्तींचं बळ येईल आणि अन्यायाविरुद्ध खंबीरपणे तो लढा देईल. अंतिमतः हा सामान्य माणसानंच दिलासा आहे, नाही का?